दुसरे शमुएल अध्याय एक। शौलाच्या मृत्यूनंतर अमालेक्यांचा संहार करून दाविद सिकलाग नगरात येऊन 2 दिवस राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी तेथे एक तरुण सैनिक आला। तो शौलाच्या छावणीतील होता। त्याचे कपडे फाटलेले आणि डोके धुईने माखलेले होते। त्याने सरळ दाविदाजवळ येऊन लोटांगण घातले। दाविदाने त्यास विचारले, तू कोठून आलास? आपण नुकतेच इस्रायलाच्या छावणीतून आल्याचे त्याने सांगितले। तेव्हा दाविद त्यास म्हणाला, मग युद्धात कुणाची सरशी झाली ते सांग बरे। तो म्हणाला, लोकांनी लढाईतून पळ काढला, बरेच जण युद्धात मरण पावले व शौल आणि त्याचा मुलगा योनाथान दोघेही प्राणाला मुकले। दाविद त्या तरुणाला म्हणाला, शौल व त्याचे पुत्र योनाथान हेही मरण पावले आहेत, हे तुला कसे कळले? यावर तो तरुण सैनिक म्हणाला, योगायोगाने मी गिलबोआच्या डोंगरावरच होतो, तिथे शौल आपल्या भाल्यावर पडलेला मला दिसला। पलिष्ठ्यांचे रथ आणि घोडेस्वार त्याच्या अगदी नजदीक येऊन ठेपले। शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा त्यास मी दिसलो। त्याने मला बोलावले आणि मी त्याच्याजवळ गेलो। त्याने माझी चौकशी केली। मी अमालेकी असल्याचे त्यास सांगितले। तेव्हा शौल म्हणाला, मला अत्यंत दुखापत झाली आहे, तेव्हा मला मारून टाक, कारण मी मरणाच्या दाराशी उभा आहे। त्याची जखमी अवस्था पाहता तो वाचणार नाही हे दिसतच होते। तेव्हा मी त्याचा वध केला। मग त्याचा मुगुट आणि दंडावरचे आभूषण काढून घेतले। स्वामी महाराज, त्याच वस्तू येथे तुमच्यासाठी मी आणल्या आहेत। हे ऐकून दाविदाला इतके दुःख झाले की त्या भरात त्याने आपले कपडे फाडले। त्याच्या सोबतच्या लोकांनीही त्याच्यासारखेच केले। दुःखाने त्यांनी आक्रोश केला। संध्याकाळपर्यंत त्यांनी काही खाल्ले नाही। शौल, त्याचा मुलगा योनाथान, त्याचप्रमाणे परमेश्वराचे लोक म्हणजे इस्रायलचे लोक युद्धात मृत्युमुखी पडले, याबद्दल त्यांनी शोक केला। शौलाच्या मृत्यूची बातमी आणणाऱ्या त्या तरुण सैनिकाला दाविदाने विचारले, तू कुठला? यावर तो म्हणाला, मी अमालेकी असून एका परदेशी मनुष्याचा मुलगा आहे। दाविदाने त्यास विचारले, परमेश्वराने निवडलेल्या राजाचा वध करताना तुला भीती कशी वाटली नाही? मग दाविदाने आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून त्या अमालेक्याचा वध करण्यास फरमावले। त्याप्रमाणे त्या इस्रायली तरुणाने अमालेक्याला मारले। दाविद त्यास म्हणाला, तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस। परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला आपण मारले असे तू बोलून चुकला आहेस। तू अपराधी आहेस, याची तूच आपल्या तोंडाने साक्ष दिली आहेस। शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दाविदाने एक विलाप गीत म्हटले। त्याने यहुद्यांना एक शोक गीत शिकवायला सांगितले। हे शोक गीत धनुर्विलाप या नावाने ओळखले जाते। याशारच्या पुस्तकात हे गीत लिहिले आहे, हे इस्रायला, तुझे सौंदर्य तुझ्या डोंगरावर नष्ट झाले, पहा हे शूर कसे धारा तीर्थी पडले। ही बातमी गथमध्ये सांगू नका, अश्कलोनच्या रस्त्यावर जाहीर करू नका, नाहीतर पलिष्ठ्यांच्या त्या कन्या आनंदित होतील, नाहीतर बेसुंत्यांच्या त्या मुलींना आनंद होईल। गिलबोआच्या डोंगरावर पाऊस किंवा दव न पडो, तिथल्या शेतातून अर्पण करण्यापुरतेही काही न उगवो, कारण शुरांच्या ढालींना तिथे गंज चढला। शौलाची ढाल तेल पाण्या वाचून तशीच पडली। योनाथानाच्या धनुष्याने आपल्या वाटच्या शत्रूंचे पारिपत्य केले। शौलाच्या तलवारीनेही आपले बळी घेतले। रक्ताचे पाठ वाहवून त्यांनी लोकास वधिले, बलाढ्यांची हत्या केली। शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले, एकमेकांना आनंदी दिला, मृत्यूनेही त्यांची ताटातूट केली नाही. गरुडाहून ते वेगवान आणि सिंहापेक्षा बलवान होते. इस्रायली कन्यांनो, शौलासाठी शोक करा. किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हास दिली, वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले. युद्धात शूर पुरुष कामी आले. गिलबोवाच्या डोंगरावर योनाथानाला मरण आले. बंधू योनाथान, मी अतिशय दुःखी असून तुझ्यासाठी फार अस्वस्थ आहे. तुझ्या सहवासाचा लाभ मला मिळाला. स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही तुझे माझ्यावरील प्रेम अधिक होते. या युद्धात पराक्रमी पुरुषांचे पतन झाले, त्यांची शस्त्रे नष्ट झाली.